भारतातील पहिल्या आणि एकमेव सागरी किनारी मार्गाचं निर्विवाद श्रेय जातं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीला, कारण हे स्वप्न उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं. नरीमन पॉइंट ते दहिसरपर्यंतचं अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता यावं हे व्हिजन होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते आणि जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच कोस्टल रोडच्या कामाला गती मिळाली. आधुनिक तंत्राचा वापर करून भारताचा पहिला समुद्राखालील बोगदा म्हणजेच अंडरसी टनेल पूर्ण झाला. टनेल बोरिंग मशीनला मावळा हे नाव देऊन अभियांत्रिकी क्षेत्रातील अचाट काम मुंबईने करून दाखवले. समुद्री जीवसृष्टीला धक्का न लावता पर्यावरण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली भराव क्षेत्राचं काम पूर्ण करण्यात आलं. कोस्टल रोड प्रकल्प आखतानाच 50 हेक्टारापेक्षा अधिक नवीन मोकळ्या जागा, समुद्रकिनारी सुसज्ज प्रॉमेनाड्स, लँडस्केप्ड गार्डन्स, अँफीथिएटर झोन्स, सायकल आणि जॉगिंग ट्रॅक्स या सर्व पूरक सुविधांचं आखीवरेखीव नियोजन करण्यात आलं. सर्व कंत्राटं जागतिक स्पर्धात्मक निविदा म्हणजेच ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह बिडिंगद्वारे दिली गेली. हा संपूर्ण प्रकल्प राबवताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर कुण्या एकानेही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. याचसोबत शिवसेनेने मुंबईत 1049 किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं विळलं आहे, म्हणजेच फ्रान्स ते पोलंड ह्या आंतरराष्ट्रीय अंतराइतकं. कोविडसारख्या अभूतपूर्ण संकटातही कोणताही प्रकल्प रखडू दिला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वरळी शिवडी कनेक्टरचं काम सुरू केलं, तसंच अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा पहिला गर्डर जानेवारी 2020 लाँच करून अल्पावधीतच अटल सेतूचं 82% काम पूर्ण केलं. हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ उड्डाणपूल यांदरम्यानचा कनेक्टर केवळ 2.5 महिन्यात पूर्ण करण्यात आला. नव्या उड्डाणपुलांमुळे 7 रस्ता ते महालक्ष्मी स्टेशन, विक्रोळी स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी भूतकाळात जमा होणार आहे. घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरमुळे नवी मुंबई, ठाणे आणि सायन मार्गावरील प्रवासात 25 मिनिटांची बचत झाली. सुमारे 20 किलोमीटर लांबीच्या LBS मार्ग व अंधेरी घाटकोपर लिंक रोड रुंदीकरण व सुधारणा तसंच पादचारी पदपथांची निर्मिती केली गेली. एक महत्त्वाचे व्यवसाय केंद्र असलेल्या परळ परिसरातील आगामी डिलाईल पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 750 मीटर लांबीच्या मृणालताई बोरे उड्डाणपुलामुळे गोरेगाव पूर्व पश्चिम लिंक रोडवरील वाहतूक अधिक सुलभ होईल. 932 मीटर लांबीच्या कोरा केंद्र उड्डाणपुलांमुळे बोरीवली पश्चिम परिसराला वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल. तसंच मुंबईत 33 सार्वजनिक वाहनतळ, 91 ठिकाणी पे अँड पार्क योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत 1-2 नव्हे तर तब्बल 16 एजन्सीज एकाच वेळेस काम करत असतात. मग कुणी रस्ता खणून ठेवतं, खड्डे तसंच ठेवतात, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सर्व एजन्सीजशी समन्वय साधत मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून 31 मेपर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करून घेत असत. शहरावर ताण वाढत असला तरी हे शहर थांबू नये, वाहतूक सुरळीत असावी ह्यासाठी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सदा प्रयत्नशील असतात. अजूनही अनेक प्रकल्प दृष्टिक्षेपात आहेत. आम्हाला विश्वास आहे की त्याच दळणवळणाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आमचा मुंबईकर शिवसेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभा राहील.